If your air conditioning or furnace stops working in the middle of the night, on a weekend, or over a holiday, there's no reason to wait to get it fixed. Because Atlas Butler's always open, and we never charge any overtime or after-hours fees.
The Atlas Butler family is here to keep your family safe and comfortable. Call today, get it fixed today. That's our pledge to you.
Atlas Butler is at your service. Call 1-800-FURNACE.
कॉफी क्रिकेट आणि बरच काही.
तर मित्रांनो, सत्यजित सापभाईंचे नाव तुम्हाला नक्की माहिती आहे. पुण्यातले असाल तर चेन्नईला नक्की माहिती आहे. सत्यजित सापभाई महाराष्ट्रासाठी 2000 सालचं म्हणजे नवीन शतकातलं पहिलं दशक, महाराष्ट्राचे जवळजवळ अर्धदशक प्रथम चॉईस विकेट किपर आणि बॅटर होते. आपल्या कोणाचे बातमी सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका की सत्यजित सापभाईंचं टोपण नाव त्यांच्या लहानपणी गेली होतं. पण आज जो आपण त्यांच्या भूमिकेबद्दल गप्पा मारणार आहोत की 2014 साली त्यांनी बीसीसीआयची स्थापना अधिकाऱ्याची म्हणजे मॅच रेफरीची परीक्षा उत्तीर्ण झालेली आणि तेव्हापासून आतापर्यंत ते विविध बीसीसीआयचे सामने, त्या रणजी ट्रॉफी सामने देखील आले. आणि तुम्ही हा भाग बघाल तोपर्यंत ते पहिल्यांदा इंडिया ए च्या मॅचचे सामना अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली असेल. तर आज आपण जाणून घेऊया मॅच वरती दिसताना टीव्हीवर काय दिसतं किंवा ग्राउंड वर आजच्या प्रेक्षकांना काय दिसतं की छान मस्त एका एसी केबिन मध्ये बसायचं,
तू म्हणतोय अगदी बरोबर आहे. मॅच रेफरी मुळात जे ऑडियन्स आहे त्यांना फक्त टॉसला ब्लेझर आणि काय घालून येणारा माणूस एवढाच त्याचा परिचय. दुसरा परिचय मॅच रेफरीचा येतो तेव्हा कुठल्या तरी प्लेअरला साईन होते तेव्हा कुठेतरी नाव येतं की या मॅच रेफरीनी या प्लेअरला या क्लॉजसाठी फाईन केली. मी खेळत असतो तेव्हा सुद्धा मला ऍज सच की मॅच रेफरीच्या बरोबर काय असतो हे फारसं अवगत नव्हतं. कारण की ऍज अ क्रिकेटर आपण खेळण्यावर एवढे फोकस्ड असतो की त्या खेळाच्या बाहेर मैदानाच्या बाहेर ते मॅचची तयारी, मॅचचं एक कंडक्ट, याच्यासाठी काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड असतात ते फारसं तसं लेनाला माहिती नसतं. सो एक सोपं त्याचं डेफिनेशन म्हणजे बीसीसीआय आणि स्पोर्ट्स असोसिएशन किंवा जे मैदान आहे दोन टीम्स आहेत याच्यामधला एक काय म्हणू आपण लिंक म्हणजे मॅच आहे की बीसीसीआयनी किंवा आयसीसीनी ज्या काही पद्धती मांडून दिल्या आहेत त्याप्रमाणे तो सामना झाला का नाही याचं एक रिपोर्टिंग, हे सगळं प्रिन्सिपल्स आणि याचा प्रोसिजर्स फॉलो करणारा आणि त्या होत आहेत की नाही हे पुढे रिपोर्ट करणार हा माणूस म्हणजे मॅच आहे.
तुला क्रिकेट करिअर तुझं त्या विषयावर आपण नंतर येणार गप्पा मारू की कसं काय अचानक संपलं संपवलं केलं जे काय ते झाल्यानंतर साधारणतः म्हणजे सर्वसाधारण खेळाडू तुझी नोकरी होती तेव्हा सरकारी नोकरी होती, सरकारी नोकरीत आपण खुश राहू किंवा तिकडे परीक्षा देऊन पुढे जाऊ किंवा स्वतःचं वेगळं काहीतरी सुरू करू, सर्वात नॅचरल ऑप्शन असतो कोचिंग सुरू करू जे तू इंडिरेक्टली करतच होता. मग मॅच रेफरी व्हावं एका वाट
तसं म्हणालच तसं माझं खेळून तसं लवकर समजलं म्हणजे मी शेवटची फर्स्ट क्लास मॅच 27-28 वर्षाचा असताना खेळलो. मग त्याच्यानंतर मी पुन्हा क्रिकेटची निगडीत राहण्यासाठी की आपल्याला प्रत्येक प्लेअरची अम्बिशन असते की आपल्याला कमबॅक करता यावं, आपल्या करिअरला एक असं चांगलं गती यावी आणि वी शुड फिनिश अप प्रॉपरली असं एक असं अनफॉर्च्युनेटली काय शेवटी सगळ्यांनाच ते जमतं सगळ्यांनाच येतं असं नसतं. कोचिंगचं तू जे म्हणलं असते नॅचरल एक प्रोग्रेशन आहे खेळून झाल्यावर. पण माझ्या असं लक्षात आलं की कोचिंगसाठी एक साधारण ॲप्टिट्यूड, कोचिंगसाठी एक स्वभावाचा भाग आपण म्हणतो तो एक वेगळा असतो. सगळ्या खेळाडूंना सगळ्या क्रिकेटरला आपण खेळलोय म्हणून ते जमेलच अशी खात्री नाही. मला असं वाटतं की मला कोचिंगचं जे आपण पिकअप म्हणतो तेवढं माझ्यामध्ये हे नाही आणि हे मला थोडंसं अनुभव आणि प्लस की आवड सुद्धा मला तिची तेवढी नॅचरल अट्रॅक्शन म्हणून अशी नाही. मी MBA केलं होतं, मी केम टू स्कूल होतो मी स्पोर्ट्स मार्केटिंगमध्ये MBA केलं, त्यामुळे माझा पहिल्यापासून स्पेशली IPL आणि याच्यामध्ये जी गती आहे खेळ क्रिकेट हा व्यवसाय सारखा जेव्हा त्याच्यातले बरेचसे गोष्टी ऍड होत गेल्या. तेव्हा मला पूर्वी असं वाटत होतं की आपण त्याच्या या बाजूला आपण इन्व्हॉल्व करतो, कारण ते जास्ती चॅलेंजिंग आहे आणि जास्ती एक्साइटिंग आहे. त्याच्यामध्ये मोठे मोठे गोष्टी
प्रोग्रेसचा,
म्हणून मग मी थोडासा पण थँकफुली थोडासा नशिबाचाही भाग आहे. मी जसं म्हणालो तसं मॅचर फ्री आणि काय असेल मला असं माहीत नाही. थँकफुली मी जेव्हा इंग्लिशून पुन्हा पुन्हा पुण्यात आलो त्यावेळी मी परीक्षा आहे असं मला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ज्यावेळी सांगितलं त्यांनी माझं नाव दिलं आणि मी आज. सो मला पुढे जाऊन मॅचर फ्री व्हायचं आहे असा गोल होता का? तर नाही. माझा गोल होता की मला खेळाशी इन्व्हॉल्व राहायचं, खेळाचा जो व्यवसाय आहे काय आहे तो समजून घ्यायचा. आणि नशिबाने म्हणा किंवा काय त्याच्यानी ते मॅथमॅटिक्सची परीक्षा करून त्यावेळेला आधी त्याचा एक क्रायटेरिया झालो. मी जेव्हा परीक्षा फेल झालो तेव्हा मिनिमम 25-30 मॅचेस तुम्ही खेळला पाहिजे, तुम्हाला भेटायला होऊन मिनिमम 5 वर्ष झाली पाहिजे असा क्रायटेरिया, तर तुम्हाला परीक्षेला ते बोलवणार तुम्ही इन्व्हाय करू शकता. मग त्याच्यानंतर मी पूर्ण 2 दिवसाची एक्सटेन्शन कॅम्प आणि परीक्षा दिलं लिखाणू होतं, त्याच्यात सिम्युलेशन्स मॅथ सिनारिओज हे पण नंतर मी सांगेन कसं होतं. त्याच्यामध्ये थोडासा माझा अभ्यास असं जर बॅकग्राऊंड होतं त्यामध्ये फायदा नाही, कारण एवढं लिहिलं ना ते तुम्हाला माहिती आहे काय असेल, कारण अभ्यासाच्या वेळेला खेळ ग्राउंडवर घालवाय सगळं, तर ते जमलं नाही.
आणि प्रत्यक्षात अल्टिमेटली विशेषतः भारतात सगळं जे सोपॉर्ट फॉर्मल एज्युकेशन आहे पण माझ्यासाठी जो वर्कशॉप आणि परीक्षा आहे त्याच कॅटेगरीमध्ये पूर्ण होतो. तुम्ही जे शिकता आणि तुम्हाला ते काम करावं लागतं म्हणजे अपाट तफावत असतो, जमीन आसमानाचा अंतर असतो. तर तुझी पहिली मॅच केलीस त्यावेळेची तुझी एखादी आठवण आपण सांगितलं होतं की तेव्हा जर असं झालं की अरे हे तर माहितीच नव्हतं की हेही करावं लागतं.
कसं माहिती का, थँकफुली आता हे परीक्षा ज्यांनी घेतल्या किंवा ही जी अख्खी पद्धती बसून गेली हे त्यांचं श्रेय, पण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच खूप होता त्या परीक्षेत की रिअल वर्ल्ड सिनारिओज ह्याच्यात तुम्हाला मॅक्सिमम म्हणजे याचं सगळ्यात जवळचं आपण जसं सिम्युलेशन म्हणतो तसं तुला माहिती असेल अंबानीच्या परीक्षांमध्ये एक प्रॅक्टिकल परीक्षा असते की ग्राउंडमध्ये उभं करतात कुठली सिच्युएशन असेल, त्याच्यात जेवढं शक्य आहे तेवढ्या जवळचं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं परीक्षा आमची घेतली. पण तू जसं म्हणालंच तसं आम्ही पहिली जी टुर्नामेंट होती ती अंडर 19 मुलीची टुर्नामेंट आंध्र प्रदेश गुंटूर आणि कलचला आणि विजय अशा 3 ठिकाणी होते. तर विजय वाड्याच्या होते चुकत नसेल तर एक कुठलं तरी पब्लिक स्टेडियम होतं म्हणजे तिथे ॲथलेटिक्सचा ट्रॅक होता, तिथे पोलीस भरतीचं काही काही चालू होतं आणि जुनं असं आपलं ते सरकारी असतं तसं स्टेडियम होतं. तर आता तिथे गेल्यावरती जसं तू म्हणाल असती प्रॅक्टिकल करता ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यासाठी तुम्हाला कुठली खरंच तयार करू शकत नाही. आणि आपले जे छोट्या छोट्या व्हॅल्यूज स्पेशल अंपायर्सना ग्राउंड वेदर लाईट त्याला जी डब्ल्यू एल असं ग्राउंड वेदर लाईटचे चॅलेंजेस आहेत ते व्हायली चांगलं आहे, मग सगळं ते रिकॅल्क्युलेशन करावं लागतं, गौरव आम्हाला सोडावी लागेल. आणि मग तुम्ही ह्याची कोणी नाही तयार करू शकत, पण थँक्सली कसं एक आपल्याला खेळाची आवड असते आपल्याला ही करायचं आहे आणि जी सगळ्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती त्याच्यासाठी अनुकूल होतं त्यामुळे ते केलं. आणि त्याचं दुसरं काय असं होतं की जो काही ग्राउंड स्टाफ किंवा होस्ट असोसिएशन किंवा आपल्याबरोबर जे आपले कलीग्स आहेत त्याला PCT असं म्हणतात, त्याच्यामध्ये मी दोन अंपायर फक्त व्हिडिओ पोलीस त्याची मदत करतात. तर त्याच्यामध्ये थोडासा बाबा हा माणूस हँडझॉन आहे या माणसाने ग्राउंडमध्ये उठून आपल्या बरोबर काम केलं याचा एक वेगळा इम्पॅक्ट. सो ते म्हणजे ते शेवटी तुमच्या काय ॲटिट्यूडवर त्याच्यावरती डिपेंड. सो जसं तू म्हणालास तसं आहे की परीक्षेत आम्हाला हे असं झाल्यावर काय करायचं ते नाही शिकवलं जात, पण तुमचं जे काही आहे क्रिकेटबद्दल खेळाबद्दल तुम्हाला जे वाटतं त्याच्यासाठी तुम्ही करा.
आणि याच गोष्टींकरता आपण पडद्यावरचं सिनेमा सिरीज करतो, कारण बऱ्याच अंशी किंवा अजूनही आता सत्यजित सातबाई हा अपवाद आहे या सगळ्या गोष्टी बरेच माझ्याकडे आजही BCCI सेटअपमध्ये तो नाही काही बोलणार. मी सांगू शकतो तुम्हाला की ते अजूनही ताट असतात, मी माझ्याकडे BCCI हे माझं काम नाही असं अजूनही वाटतात काही जण असतात पुण्यात वाढलेले असणारे असून देखील. पण सध्या मला पुढचा प्रश्न तुला तोच विचारायचा आहे, तू आता सांगितलंस की तू जणू नारायण असतेस, साधारण असा अनुभव असतो की ग्राउंड पण किंवा क्रिएटर्स असतात ना ते खरं क्रिकेट मॅचचं नारायण असतं. पण तू जे सांगतोस की कमी तिथे आम्ही हे तुला करावं लागतं, दोन दिवस आधी तुम्ही लोक मॅचच्या आधी दोन दिवस कमीत कमी पोहोचता, तर मॅचची पूर्वतयारी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा?
एकदम मस्त चांगला प्रश्न आहे. कारण की मी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर काम करतो अंपायर असेल, स्पेशली नवे आता ते अनुभवी अंपायर आहेत, त्यांची ऑलरेडी पोस्ट असोसिएशन म्हणा, त्या दोन्ही संघांमध्ये असणारे मोठे प्लेयर्स म्हणा, त्यांच्याबरोबर एक ऑलरेडी राखो असतो. पण जे तो नवे अंपायर्स येतात त्यांना मी नेहमी हे सांगायचा प्रयत्न करतो की ते आधीचे जे दोन दिवस मिळणार आहे ते वापरा. मॅच तुमची स्मूथली, आता कसं आहे तुला माहिती आहे मी विकेट किपर होतो, तर विकेट किपर आणि अंपायर बद्दल असं म्हणतात की तो लक्षात नाही आला मॅच मध्ये, म्हणजे ते नजरेत नाही आला मॅच मध्ये, म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं. सो माझं याच प्रिन्सिपलवर मला असं वाटतं की आधीचे जे दोन दिवस मिळतात ते वापरणं अतिशय गरजेचं असतं. आता अगदीच बेसिक सांगायचं म्हणजे आता आपल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेदरचे वेगवेगळे युनिक चॅलेंजेस असतात, तिकडचे अप्रोचेस ॲटिट्यूड्स याचे काही चॅलेंजेस असतात, कोणाशी तुम्ही कुठल्या भाषेत बोलायचं हे काही चॅलेंजेस असतात. त्याच्याबरोबर प्रत्येक संघांमध्ये एक दोन खोडसाळ प्लेअर असतात आणि त्यांचं रेप्युटेशन असतं, तर दोन दिवस जी आधी आपल्याला प्रॅक्टिस मिळते त्याच्यामध्ये अंपायर किंवा व्यक्तीमध्ये उभे राहतात, त्यांचा सुद्धा सराव करावा लागतात, जसे प्लेअर सराव करतात तसं बाबा, आणि काही माहिती असतात की हा बोलवलं का हा फ्रंट फूट हँडिंग त्याचं क्रीजच्या जवळ येतं, मग त्याच्या वेळेला नेटमध्ये उभे राहतो, थोडंसं एक फ्रेंडली राहतो बनवलं दोन्ही संघांच्या कॅप्टन्स बरोबर तुम्ही एक चांगलं रिलेशन सुरू केलं, तर त्याचा फायदा डेफिनेटली मॅचमध्ये होतो. दुसरे काही काही चॅलेंजेस असतात की बाबा इथे पावसाची शक्यता आहे, मग आम्ही जाऊन सुपर सॉफर बघितलं, आम्ही जाऊन कवच चेक केलं, उत्साह आहे सगळं आहे ग्राउंड, आणि तसं म्हणाल असतं ग्राउंड जर आला आहे ग्राउंड, तर जर काही व्यत्यय मॅचमध्ये आला तर त्यावेळेला आपल्याला ग्राउंडचा फर भरोसा ठेवला, कारण त्यांना लोकल नॉलेज आहे, त्यांना माहिती इथे मॅच सुरू कशी करायची, त्यांच्या हातात ग्राउंड अनेक वर्ष असतात, मग त्यांना आपण जर फार सांगायचं तुम्ही असं करा तुम्ही असं करा, जर वाटलं की याहून बेटर काही होऊ शकतं तर तुम्ही यायचं, आणि ते त्यांचं ऑफिस आहे, ते त्यांचं घर आहे, ते त्यांचं सर्वस्व. सो अशा वेळेला मग ते जे दोन दिवस आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये हे बेसिकली रिलेशनशिप डेव्हलपमेंट, ही प्रोफेशनल वर्किंग रिलेशनशिप आपल्याला कशी करता येईल त्याच्यासाठी ते दोन दिवस आम्ही वापरायचा मॅक्सिमम प्रयत्न करतो. आणि त्या आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना अजून माहिती नसेल की विशेषतः डोमेस्टिक क्रिकेट लीगमध्ये जे सामने लाईव्ह स्ट्रीम होत नाही किंवा टीव्हीवर लाईव्ह दिसत नाही त्यावेळेस मॅच रेफरीज हे टेलिव्हिजन अंपायरची भूमिका देखील पार पाडतात, बीसीसीआय स्वतःचा सहा कागदाचा सेटअप असतो. तर अशा वेळेस असं तुला कधी झालंय का की नियम माहिती असणं उत्तम गुण, जरी टेलिव्हिजन अंपायरिंगच करायचं तर त्यावेळेस थोडीशी गडबड होते आणि अंपायरला काही विचारायची वेळ आणि ही करावं. माझं असं आहे की त्याच्यामध्ये मी कशाला विचारतो असं आणि आता कोणी असं मॅच रेफरी असं करत नाही, कारण ते अवघड आता त्यात दोन पार्ट आहेत. पहिलं मी बेसिक सांगतो की आपल्याला लाईव्ह टी व्ही बघताना मोठ्या मोठ्या चॅनल्स होते आपण इंटरनॅशनल मॅचेस बघतो त्याच्यामध्ये एक साधारण आपल्याला त्या चित्रीकरणाची सवय त्याच्यामध्ये पस्तीस पस्तीस कॅमेरा अँगल्स म्हणा हे म्हणा हे सगळे असतात, ते एच डी फोर के हे सगळं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला डी आर एस साठी जे कॅमेरे वापरले जातात स्पिन विजन आणि त्याची तुला माहिती आहे, पण मी लोकांना एक्सप्लेन करायचं म्हणून एक फ्रेम्स पर सेकंड एफ पी एस की जे हे जे गणित आहे त्याच्यावरती तुम्हाला रिप्ले मध्ये किती फ्रेम्स तुम्ही आल्या हे तुम्हाला त्या एफ पी एस प्रमाणे, तर ज्यांना हे साधारण गणित माहिती डी आर एस हे जे आहे सो आपल्याला टीव्हीवर जे रेफरन्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला मिलीमीटरनी बॅट सरकतीय, मिलीमीटर तो बॉल सरकतोय, इनसाइड एज क्लिअरली दिसेल तुम्हाला, असे कॉमेंटर असतो मॅट चालत असतो. वेरस डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जे कॅमेरा आहे बेसिक हँडीकॅम म्हणजे चांगले आहे पण हँडीकॅम आहे, तर त्याच्यामध्ये जे एस पी एस असतं फ्रेम्स पर सेकंड असतं ह्याच्यात आणि ह्याच्यात हा जमीन असण्याचा फरक असतो, म्हणजे एका फ्रेममध्ये बॅट इथे असेल तर ती पुढच्या फ्रेममध्ये इथे असेल. सो कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, रेफरल देताना आम्हाला अंदाज नाही लावताय मध्ये काय झालं असेल, सो तुम्हाला जे दिसतंय जरी का तुम्हाला तुमच्या अनुभवामध्ये माहिती ज्याने म्हणजे प्रेम असते दहा वर्षात नव्हतं तुम्ही तो डिसिजन देऊ शकत नाही. सो तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे जे तुम्हाला दिसतंय ज्याचा तुम्ही एव्हिडन्स देऊ शकता, म्हणजे जर का तुमच्याकडे संघ आला आणि म्हणाला की सर हे काय हा तुम्ही अहो कसा दिला बाबा अहो का नाही याच्याकडे तुमच्यासाठी याच्यासाठी तुमच्याकडे विथ एव्हिडन्स उत्तर रेडी पाहिजे. सो आपण म्हणतोस तो एकदम जेन्युइन प्रश्न.
आणि या प्रश्नाची दुसरी बाजू कधी कधी तुला अंबाला विचारावं लागतं की नक्की यावेळेस काय करायचं, पण मेजॉरिटी ऑफ टाइम असं होतं की तू प्रत्येक बॉलचा रेकॉर्ड तुला हवा तेव्हा बघू शकतो, तुझ्या शेजारी बीसीसीआयचा व्हिडिओ अनालिस्ट बसलेला असतो आणि अंपायर्सची एखादी चूक तुझ्या लगेच लक्षात येते की जी एनिवे अंपायर्स तुला वॉकिंग टाकून विचारतच असत नक्की बरोबर होतात 90% अंपायर्स विचारतात ते ह्युमन टेंडन्सी. तर आता आपण एनसीआर बसून गप्पा मारतोय आणि हा विषय चालू आहे, तर अशा वेळेस जर लंच ब्रेक झाला तर लंच ब्रेक मध्ये आल्यानंतर सामना चालू असताना मध्ये तू तुझी स्टाईल काय तू तेव्हा टाळतोस अंपायरचा फीडबॅक देणं का तेव्हा लगेच विचारलं अंपायरने एखाद्या तर सांगतोस
का प्रत्येकाची प्रत्येक अंपायरची एक शैली असते की सगळ्याच जणांना लगेच फीडबॅक हवा असतो असं नाही, काही जणांना लगेच ते विचारतात म्हणजे बरोबर चूक ते त्यांना एवढा नाही सो ते मग ते क्लिअर होऊन जातं त्यांच्यामध्ये म्हणून ते रिपीटेड त्याचा विचार नाही. सो मी आतापर्यंत असं करतो आहे की जे काही आहे तो आपण ऑनेस्ट फील आहे अंपायरला ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने आपण द्यायची. तर आता काही अंपायर असे म्हणतात की आपण दिवसाच्या शेवटी डिस्कस करू, काही म्हणतात की सर मला लगेच सांगून टाका. सो जेवढं आपण ऑनेस्ट आहोत पण ॲट द सेम टाइम माझा असा विचार असतो की आपलं काम हे अंपायरला कॉन्फिडन्स देण्याचं काम आहे. अंपायरला कसं फार क्रिटिकल मी राहत नाही की आपण परत बघू आपण नंतर बघू असं माझं माझी बोलण्याची पद्धत तशी आहे की जेणेकरून त्याच्या पुढची मॅच आता कसं आहे क्रिकेटर असल्यामुळे माहिती आहे आपल्याकडनं खूप चुका खेळतानाही होतात चॅचेस सुटतात आपण खराब शॉट खेळतो त्याच्यानी तुमच्या पुढच्या गेमवर त्याचा काय परिणाम होतो हे तुलाही माहिती आहे. तू भरपूर क्रिकेटर्स बरोबर बोललास आपल्याला म्हणून तर तो तिथे आज क्रिकेटर जो आपण जो आहे तो आपण वापरणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण तिथे आहे. याच्यातच आता ऍड करायचं तर यावर्षीपासून डिसिजन मेकिंगवरचा फीडबॅक हा अंपायर्सनी घ्यायचा नाही असा नियम आलेला आहे. सो त्यांच्यावर तेही गडबड टाकायचं नाही, जे झालं ते झालं.
एखादी आठवण सांग ना मला किस्सा याच्याशी दिले
हे जे फ्रेंड्सचं म्हणाल होता ना त्याच्यानी बरेच वेळा अडचणी कारण की अंपायरनी त्याच्या डोळ्यांनी 22 यार्डावर तिथे बघितलं आणि हँडीकॅपमधनं 100 यार्ड मागणं कुठेतरी स्टँडमधनं आपल्याला काय त्याचा फीडबॅक आलाय प्लेबॅक आलाय फीडबॅक त्याच्यामध्ये बरेच वेळा फरक आहे.
ओके एक उदाहरण आता पुढचं की पुढचे दोन महत्वाचे रोल्स मॅच घातले त्याचे समजले जातात साधारण सर्वसाधारण फॅन्सी त्याचा पहिला म्हणजे सध्याचा मुद्दा आय पी एल मध्ये आणि त्याच्यानंतर वर गेला असता चव्हाड्यावर येतो तो म्हणजे ओव्हरने खूप कमी लोक म्हणजे अजूनही जेवढं फॉलो करायला हवं तेवढं डोमेस्टिक क्रिकेट फॉलो केलं जात नाही आणि त्यातला किडा आहे असं माझं म्हणणं आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मॅच रेफरीज अनावश्यक रित्या सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात असं एक साधारण मतप्रवाह आहे ओव्हर रेटच्या की शक्य तेवढं घ्यायला मिळवून प्रकार होतो कशा दोन्ही त्यावर आणि त्याच्यात कुठले कुठले फॅक्टर्स आहेत तुला मला माहिती आपल्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना
काय म्हणते डोमेस्टिक क्रिकेट एवढं मोठं आहे आपण जे इंडियन क्रिकेट बघतो ते सीझन आंतरराष्ट्रीय खेळाडू और तिथपर्यंत खूप क्रिकेट खेळून पुढे पोहोचलेले खेळाडू यांचं ग्राउंडवरचं सगळं वर्तन आणि एक अंडर 19 मुलगा 25 वर्षाचा मुलगा मुली आहेत ज्या नवीन नवीन खेळायला लागतात यांच्याकडनं होणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुझे डोमेस्टिक क्रिकेटचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी बघतो और शिस्त दाखवणं और दमदाटी करणं हे खरंच नाही. आम्ही तिथे गेम मॅनेज करायला ऑन फील्ड ज्या काही गोष्टी आहेत या आम्ही अंपायरवर सोडतो. जर का अंपायरला वाटलं की नाही हे फुल्ली ॲक्सेप्टेबल रिझन्स आहेत की आपल्याकडे ते आता मला वेळ कम्युनिकेट करणार स्कूटरला आणि मला की बाबा बॉल ग्राउंडच्या बाहेर गेला होता आणायला एक मिनिट लागला असे काही जागा असतात तिथे प्रचंड ह्युमिडिटी, प्रचंड गरम असत, तिथे दर 2-3 ओव्हर नंतर नाही आपण एवढं निर्दय नाही राहू शकत नियमात की त्यांना पाणी मागितलं त्याच्यामध्ये वेळ गेला किंवा अशा ज्या गोष्टी असतात त्या आपण सगळ्या कन्सिडर करतो. जसं म्हणाल असतं की आपण लिनियंट असतो का, तर मी म्हणेन लिनियंट पेक्षा थोडस आपण अंडरस्टँडिंग असावं त्याच्यामध्ये. ह्याच्या पुढेही कसं होणार नाही असं ग्रुप जिथे आम्हाला दिसतं की बाबा हे दमून चालू किंवा गेम्समॅनशिप चालू हे आन्सर ऍडव्हान्टेज साठी चालू तिथे आम्ही अजिबात त्याच्यामध्ये आम्ही लिमिट राहतो. जिथे दिसतंय की हे जेन्युइन कारण आहे किंवा काय अनुभव नाहीये तिथे आम्ही त्यांना शिकवायचं और त्यांना अंडरस्टँड करून घेण्याचं आम्ही मॅक्सिमम प्रयत्न करतो. कुणालाही पैसे टाकायला आवडत नाही.
आणि पुढचा मुद्दा ज्याच्याशी की खेळाडूंची वर्तन की ज्याच्यावर वचक ठेवणं हे बाकी नाही, सामना स्मूथ चालावा त्याचा सर्वात मोठा फॅक्टर येऊन सोडून नये. तर त्या बाबतीतही असं होतं किंवा अंपायर त्याने काय करतो कधी कधी मोठा खेळाडू आला नाही त्याचं प्रेशर घेऊन विनाकारण किंवा शक्य तेवढं लिनियंट राहणं असं
सोशल मीडियामध्ये थोडस जो आव करतो अग्रेशन आपण ते फार अगदी सगळ्यांचा आवडता आहे ते प्लेअर हायलाइट होतात सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटो चांगले येतात. तर ते कसं झालंय आता त्याच्या स्वीकार आठवतो की तो खेळायचाही भाग आहे त्याला मीडियामध्ये जागा मिळते त्याला ऑप्टिक्स मध्ये जागा मिळते. सो आम्ही अगदी नाही वापरतो मी इथे अगदी नाही करा तो जो मोठा खेळाडू आहे तो एका डोमेस्टिक क्रिकेट मध्ये येऊन काय मनस्थितीत खेळतो त्याचा परफॉर्मन्स होत नाही म्हणून इथे आलाय, त्याला त्याच्या टीमसाठी लेफ्टी करायचंय म्हणून इथे आलाय, या खूप बाबी आहे. आणि थँक्युली मी तुम्हाला सांगतो अंपायरना या सगळ्या गोष्टी खूप छान मोठी असतात. अंपायर आपल्या आपल्यामध्ये बोलतात, खूप डिस्कशन करतात, खूप चर्चा करतात. आणि मागच्या मॅच मध्ये आज आपण खेळतोय हा मागच्या मॅच मध्ये असं करून आला हे जे नेटवर्क येणार जे याच्यामुळे पटकन असत तर ह्या गोष्टी कशा वापरायच्या आणि मग त्या प्लेअर मोठा प्लेअर आहे काय कसं मोठ्या प्लेअर मॅनेज करणं हे आपल्या वेगळ्या पद्धत हे फील्डच आहे हे अंपायरचा एक्सपिरियन्स आहे आणि प्रत्येकाची शैली वेगळी असते. मी कसा प्लेअरला मॅनेज करेन और माझ्याकडून जे दोन अंपायर आहेत ते कसे मॅनेज करेन प्रत्येकाने आपापल्या लेवलवर ते करायचं.
गेल्या 7-8 वर्षात किंवा आपण एक आठवण पहिला सांगतो विशेषतः प्रथमश्रेणी क्रिकेट त्याला काय म्हणतो आपण मराठीत ते असेल तुम्हाला माहिती आहे फर्स्ट क्लास क्रिकेट रणजी ट्रॉफी आपण म्हणू कुठून राहत झाले त्यातली तुझी सर्वात मेमोरेबल आठवण काही असेल अंपायर ग्रुपमध्ये असेल फिल्ड ग्रुपमध्ये असेल ती आम्हाला एक दिवस
मुंबई सौराष्ट्र ही मॅच मी राजकोटला केली आणि ऑलमोस्ट ती क्वार्टर फायनल सगळीच होती आणि तो खूप क्लोज सामना आणि त्या मॅच मध्ये शेल्डन जॅक्सनने चांगला रन्स केला पण ती एकदम आपण म्हणतो ना घासाघासी आणि त्या मॅच मध्ये असं खूप फ्रिक्शन आणि जशी ती क्लोज होत गेली आणि तुम्ही मोठ्या प्लेअर्सकडे मोठ्या प्लेअर्स मोठ्या टीम असतात आणि त्याच्यामध्ये आठवण म्हणजे काय म्हणजे का आम्ही इन्वॉल्व्ह झालो नाही और एका लिमिटच्या पलीकडे इन्वॉल्व्ह झालो नाही ही माझी त्या मॅच मुली आठवण म्हणजे आम्ही मास्टरी केली नाही त्या मॅचला एस रवी होते आणि अभिजित पेंडे एस रवी ऑलरेडी थोडासा एक मोठा अंपायर असला जसं मोठा प्लेअर असतो तसं मोठा अंपायरही असतो आणि मोठा अंपायर म्हणजे फक्त आयसीसीच्या मॅचेस केल्या म्हणून तो कोणा असणार प्लेअरला माहिती असतो कोण अंपायर काय याच्याबरोबर आपण काय लिबर्टी घेऊ शकतो जसं अंपायरला प्लेअर माहिती असतं तसं इट वॉज दी अदरवाईज त्या मॅचमध्ये मी आठवण आहे की आम्ही हे सगळं चालू असताना एक थोडासा जो आउटसाईड व्ह्यू घेतला सगळ्यांनी मिळून ठरवून आणि
मला तेच विचारायचं त्या मॅच मध्ये झालं असं होतं की मी होतो त्या मॅच ला आपण भेटलो होतो की मुंबईला जिंकणं अत्यावश्यक होतं नाही तर त्यांचा सीझन संपला होता. सौराष्ट्र पुढे गेलं होतं जवळजवळ. सूर्या यादव इंडिया एक खेळून परत आला होता आणि पहिल्या इनिंग्स मध्ये त्याला अत्यंत चुकीचा डिसिजन मिळाला. अंपायरने सॉरी म्हणलं आणि सूर्या यादव इंडिया एक खेळून न्यूझीलंड मधून परत आला होता मुंबईच्या संघाबरोबर. त्याला निर्णय दुर्दैवी मिळाला त्याच्यामुळे थोडीशी मुंबई भेटली होती आणि शेवटच्या दिवशी आठव्या विकेटची पार्टनरशिप होती सोडली पाटली. धर्मेंद्र जाडेजा आणि कमलेश वर्माला म्हणजे मुंबई आता पोचली आउटराईट गेम आणि त्या दोघांनी जवळजवळ 2.5 ते 3 तास शेवटचे फक्त ब्लॉकात आउट केलं आणि तेव्हा तिची खरखर जी काय चालू होती मला म्हणूनच तुला विचारलं की अशा वेळेस तू स्वतःसाठी काय नियम करतो कुठल्या मोमेंटला. ऑब्व्हियसली अंपायर स्क्रीनवर असतात इन्चार्ज पण कुठल्या मोमेंटला असं स्वतःला कंट्रोल करावी तर नाही थोडस जास्त होतंय ही लाईन क्रॉस न होऊ देणे किंवा अशा वेळेस आता जसं एका बॅट्समॅनला चुकला डिसिजन मिळालाय तो राग व्यक्त करतो ज्या भूमिकेत तू आधी त्याच भूमिकेत हजार वेळा गेलायस विकेट किपर होता सगळं डाबले सुद्धा तू त्याच्यामुळे तर अशा वेळेस या सगळ्या सिच्युएशन हँडल करताना तू स्वतःसाठी काय नियम कर.
याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला अंपायरवर पूर्ण भरोसा तुमची जी टीम आहे त्याच्यामध्ये आपण नॉन प्लेइंग कॅप्टन आहोत आपल्याला हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं हे सगळ्यात महत्वाचं. मॅच रेफरींनी इन्वॉल्व्ह कधी व्हायचं हा खूप सब्जेक्टिव्ह प्रकार आहे. सध्या तुम्हाला माहिती की तुमच्या अंबायचे ते खूप चांगलं काम करत आहे तर तुमचं काम आहे त्यांना सपोर्ट करतं. वॉकीवरती अगदी तुम्ही दोन चक्र जरी त्यांनी सांगितलं होतं चांगलं झालं की बेटा या गोष्टी या प्रेशर सिच्युएशन मध्ये अगदी जसं क्रिकेटरच असताना थोडस जेव्हा प्रेशर आहे तेव्हा नॉन स्ट्रायकर इंडिया मध्ये चांगलं दोन शब्द बोलतो तेव्हा कसं होतं तसंच ते तिकडे सुद्धा आहे. अंपायरला जर असं बाहेर आता कधी कधी कॅमेऱ्यावर वेगळं चित्र नसत की अरे अंपायरवर अंगावर येत आहे किंवा हे काय चाललंय असं जर का आम्हाला वाटलं आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग अंपायरचा रिस्पॉन्स वाटला नाही तर मी कदाचित असं विचारणे अरे काय चाललं सगळं ठीक आहे ना थोडं काही तुमच्याशी बोलता येईल असं असतं की ते सगळं खेळीपेक्षा म्हणजे अंडरस्टँडिंग मध्ये चालू असतं पण बाहेर दिसताना जरा विचित्र वाटत. अशा वेळी मी विचारले की काय चाललं कोणाशी बोलायचं आहे का काय होतंय पण अंपायरवर तुम्हाला भरोसा पाहिजे या सिच्युएशन मध्ये. दुसरी गोष्ट प्लेअर पण छान असतात जर का वॉकीचा आवाज तू जेव्हा अंपायरला तर तेवढा प्लेअरला येतो कोण शेजारी उभा असेल तर तो म्हणणार हा ते पूर्ण विचारता येतो. सो आपण मिनिमम इन्व्हॉल्वमेंट आपली अगदी माफक आता पुण्याच्या गरज आहे ते थोडस तेवढ्या फक्त बोलाबोली करू शकतो खूप.
आता शेवटच्या भागाकडे वळताना मला फक्त तुला विचारायचं सामनाधिकाऱ्याची भूमिका एक फॉर्मर क्रिकेटर की जो सबस्टॅन्शियल क्रिकेट केलेला आहे 28 ओव्हरची क्रिकेट तर वर्षातून किती 50 ते 60 दिवस काम मिळू शकते बरोबर. तर सामनाधिकाऱ्याच्या भूमिकेत घर चालू शकत कुठं वेळेस सामनाधिकारी करतो असं उठलेल्या वेळेस मला त्याच्याशी जे काय करता येईल असं करून घर चालू शकतं का.
हे बघा हे मी या याच्यामध्ये जे आलो हे आपण क्रिकेटची एका चांगल्या लेवलवर आपली इन्व्हॉल्वमेंट राहावी या हेतूने अगदी प्रॅक्टिकली बोलायचं झालं घर चालू शकतो तर हो चालू आपण ज्या न्यूजमध्ये लागतो आपण ज्या प्रकारे आपलं करिअर किंवा आपल्या जे गोष्टी आपण कसं मॅनेज करतो त्याच्यामध्ये चालू शकतो का तर हे सपोर्ट चालू शकतो आणि अगदीच म्हणजे रेस्पेक्टेड पोझिशन या पोझिशनला आदर आहे आता सगळं या स्ट्रक्चर आहे ते अतिशय प्रोफेशनल झालेलं आहे बदललं आहे पण त्याचबरोबर तुझ्याकडनं ज्या अपेक्षा ज्या आहेत त्याही वाढत चालतो. सो हे असं वन साइड
आणि पुढे प्रॉस्पेक्ट म्हणजे शेवटी आज भारताचे दोन आंतरराष्ट्रीय मॅच
आणि
दुसरं लक्षात आणि तर वर एक एक स्टेप वर चढत जाण्यासाठी तुला अविरत मेहनत या गोष्टीने करायची तर पुढे काय हा जो प्रश्न असतो त्यात पुढे ऑप्शन काय.
आता जेव्हा काही श्रीनाथ आयसीसीचे मॅच रेफरी आहे सो हे दोन आमचे जसं म्हणाल तसं आंतरराष्ट्रीय रेफरी आहे आंतरराष्ट्रीय आयसीसी पॅनलचा रेफरी होण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं असावं लागतं. पण त्याच्या जवळपास कारण आता तुम्ही बघायला जे इंटरनॅशनल मॅचेस सिरीज आहे खूप मोठी नाव आहे. ओके आता डेव्हिड वून आहे, झिम्बाब्वेचे आहे, क्लाइव ऑइड होते. सो त्या स्तराला जो रिस्पेक्ट आहे आणि एका देशात इंग्लिश मॅच असती त्यामुळे ते ट्रॅके. पण आय पी एल आहे आज माझ्यासारख्या ज्यांनी ज्युनियर पासून क्रिकेट सुरू केला आहे ऑफिशियल म्हणजे मॅच आहे स्पिन त्यांच्यासाठी आय पी एल पर्यंत प्रोग्रेशन आहे. आता जसं तुम्ही म्हणालो तसं की इंडियाची सिरीज आहे सो त्याला संधी आहे. बऱ्याचशा ज्या नॉन टेस्ट प्लेइंग टीम्स किंवा असोसिएट मेंबर्स आपण जे म्हणतो त्यांच्या ज्या मॅचेस होतात तिथे मॅच रेफरी आमच्या प्लेस जातात आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तो मेन पण काय एक मॅच रेफरीचा जो सॉफ्ट स्किल्स आपण म्हणतो किंवा जो फीडबॅक दिला जातो मॅच रेफरीकडे त्याचा काही असेसमेंटचा फॉर्म नव्हता असं तसं. त्यामुळे तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसे प्रेझेंट तुम्हाला स्वतःला करता तुमचा अप्रोच काय तुम्हाला मॅच चांगली व्हावी याच्यासाठी तुम्ही काय असं केलं नाही. पहिलं तर मॅच व्हावी खूप अशा परिस्थिती होती की जिथे वेदरची परिस्थिती आहे ग्राउंड चिकन लेवलचा प्रॉब्लेम आला और लोकल काही सिच्युएशन अशी नाही सेक्शनमध्ये बघा हा सामना होऊ शकतो काय ना एवढी परिस्थिती होते छोट्या छोट्या सेंटर. पण मग तुम्ही तिथे किती प्रोएक्टिव्ह होता तुम्ही कसं इन्शुअर केलं की मॅच होईल त्याच्यामुळे साधारण तुमचं रेप्युटेशन त्यावर
म्हणजे सातबाई तुम्ही आम्हाला सामनाधी करायच्या जगतात घेऊन जायची संधी दिली त्याबद्दल समस्त सीसीबी परिवारातर्फे मी तुमचे शब्दशः आभार मानतो.
तुम्ही इथे आलात आणि इतक्या वर्षांनी आम्हाला भेटलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि एलसीआर चंद्रमध्ये पुन्हा आपण कॉफी संपर्क
बरंच काही सुद्धा आपण करतो. तर मित्रांनो सत्यजित सातबाईंचा डेब्यू झालेला आहे आज सीसीबी केवळ आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे त्यांचं पदार्पणातच थांबणार नाही सीसीबी बरोबरचा प्रवास कारण त्यांच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आपल्याला आत्ताच्या क्रिकेटर्स बद्दलही विविध विषय आले. त्यांच्याकडे खूप गोष्टींचा खजिना आहे तो आपण हळूहळू बाहेर काढू त्यांच्याकडून तुर्तास आपण त्यांची रजा घेऊ. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्हाला माहितीये हा भाग आवडला किंवा इतर भाग तुम्हाला आधीच कुठे बघायचे तर आपला युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही याच नावाने आपला पॉडकास्ट तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर तुम्हाला ऐकता येईल. त्याच्यामुळे ते ऐका ते बघा आणि अभिप्राय देण्यासाठी यायचंय कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीचे आपले इंस्टाग्राम हँडल ट्विटर हँडल आणि फेसबुक पेज आहे सीसीबी मराठी. त्याचबरोबर तिथे अभिप्राय नोंदवल्यानंतर एलसीआर जिमखानाला पुण्यात असाल तर जरूर भेट द्या. दिवसभरात कधी आला तरी तुम्हाला खूप मजा येईल खायचा प्यायचा छान आस्वाद घेता येईल तेही विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं हे सगळं केल्यानंतर एपिसोड बघितल्यानंतर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुर्तास थांबूया. तुम्ही मात्र बघत राहा ऐकत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.
The state of Tennessee is one of the few places where sounds are just as breathtaking as the sights. Whether that's live music at a historic venue, the crack of an open fire at a campsite in the wilderness, or hearing kids laughing as they explore what's right around the bend, Tennessee just sounds perfect. Start planning your trip at tnvacation.com. Tennessee sounds perfect.